श्री गणेशाचं एक नाव आहे चिंतामणी. चिंतिलेले देतो तो चिंतामणी.
आपण सगळेच आपलं मनोगत, आपल्या इच्छा, आपल्या आकांक्षा त्याला सांगण्यासाठीच त्याच्या भेटीची आतुरतेने वाट पाहत असतो. मग अशीच एक तरुणी आपलं गोड गुपित हक्काने बाप्पाच्या कानात सांगू इच्छिते.